चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझील, एप्रिल महिन्यात इथेनॉलच्या मागणीत मोठी घट। कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे आयुष्य अस्ताव्यस्त झालं आहे। लोक घरामध्ये बंद आहेत, वाहतूक ठप्प आहे, घरांमध्ये केवळ कुकिंग गॅसचा वापर होत आहे। ब्राझीलचे ऊर्जा मंत्री बेंटो अल्बुकर्क यांनी सांगितलं की त्यांच्या देशामध्ये गेल्या महिन्यात अर्थात एप्रिल महिन्यामध्ये इंधनाच्या वापरात जबरदस्त घट झाली। कुकिंग गॅसचा याला अपवाद होता। कुकिंग गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे। इंधनाची मागणी घटल्यामुळे इथेनॉलवरही परिणाम झाला आहे। याच्या मागणीमध्ये एप्रिल महिन्यात 49% घट झाली आहे। ब्राझीलमध्ये डिझेलचा सर्वात अधिक वापर होतो। एप्रिल महिन्यामध्ये याच्या मागणीत 20% कमी झाली। तसंच गॅसोलिनमध्येही 35% घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे। विमान केरोसिनच्या मागणीमध्ये 84% सर्वात मोठी घट दिसून आली आहे। तर LPG आणि कुकिंग गॅसमध्ये ती 12% वाढली। ग्राहकांनी क्वारंटाईन पाहता याचा स्टॉक केला आहे। नॅचरल गॅसच्या मागणीत 33% कमी झाली आहे।